आप सभी के लिए एक चैलेंज है आज, छोटा सा, अगर एक्सेप्ट हो तो अपना अपना मोबाइल हाथ में ले लीजिएगा जल्दी।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैक आपके साथ है। चॅलेंज काय आहे ते सांगणार आहे थोड्या वेळामध्ये, पण काय ना, भाषा कुठलीही असो त्यातलं ग्रामर आपल्याला सगळ्यात जास्त किचकट वाटत असतं। भाषा कुठली का असे ना, इंग्लिश, मराठी, हिंदी जी आपण जनरली यूज करतो आपल्या शाळेमध्ये असते, त्यातल्या प्रत्येक भाषेमधलं ग्रामर म्हणजे अगदी घाम फुटायला लागतो। ग्रामर यासाठी करते आज, कारण की आज आहे ग्रामर डे, म्हणजेच व्याकरणाचा दिवस आहे आज। लिटरली तुम्हाला मी एक चॅलेंज देणार आहे, म्हणजे कसं आहे आजचं चॅलेंज असं आहे की आपण म्हणत असतो बघा तो चहा, किंवा काही काही जण म्हणतात की ती चहा, नेमकं यातलं तो चहा असतो की ती चहा असतो, म्हणजे पाणी आपण जे बोलत असतो ना त्यातलं न जे असतं ते कुठलं असतं, न नळाचं असतं की मग न बाणाचं असतं, नेमकं हे सांगायचं आहे तुम्हाला। बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, आशीर्वाद लिहितो आपण, आशीर्वादचा जो रफार असतो ना रचा वरचा, तो श वरचा असतो की व वरचा असतो, काही लोक लिहितात आशीर्वाद, काही लोक लिहितात आशीर्वाद। आता नेमकं या ज्या सगळ्या चुका असतात त्या चुका आपण लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये करतच असतो, पण तुम्हाला मी चॅलेंज असं देणार आहे आज की तुम्हाला हे ओळखायचं आहे, मी एक शब्द सांगेन तुम्हाला आणि मग त्यात तुम्हाला ओळखायचं आहे की हा न आहे की ण आहे, त्याच्यातली वेलांटी पहिली आहे की दुसरी आहे, त्याला स्त्रीलिंगी म्हणतात की पुल्लिंगी म्हणतात, नेमकं कसं असतं। अगदी सोपं चॅलेंज आहे, आपल्याला रॅपिड फायर राऊंड इकडे खेळायचं आहे। तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता जर तुम्हाला चॅलेंज ॲक्सेप्ट असेल तर, मग मी तुम्हाला लगेचच कॉल करेन, किंवा मग तुम्ही मला डिरेक्टली कॉलसुद्धा करू शकता। नंबर लिहून घ्या 9607007935 9607007935, त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करायचा आहे आणि मग चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं आहे। चॅलेंज अगदी सोपं आहे, फक्त आपल्याला व्याकरणाचे थोड्याशा गोष्टी टेस्ट करायच्यात आणि त्यासुद्धा खूप सोप्या आहेत। फिलहाल स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।
Buying a car in Carvana was so easy. I was able to finance it through them. I just...
Whoa, wait. You mean finance?
Yeah, finance. Got pre-qualified for a Carvana auto loan, entered my terms, and shopped from thousands of great car options all within my budget.
That's cool that financing through Carvana was so easy.
Financed. Done. And I get to pick up my car from their Carvana vending machine tomorrow.
Financed.
Right, that's what I said.
You can spend time trying to pronounce financing, or you can actually finance and buy your car today on...
Carvana.
Financing subject to credit approval. Additional terms and conditions may apply.